अध्याय 3 आमा पासा आमे वाखाणनी कुरा लाग्या का काय नाही ते पुरावा कागळा तुम्हा पाय लई यावा नाही ते तुम्हा पाने पुरावा कागळे लई जावा जे को कोलाक जहाल गोरेज है ते को आम्हाल है का तुमाज आमे पात्रा जे आमे मोनावो लिखले है जे बादे मा आहे ओळखते है एन वास्ते ए को हेता सोई है को नाही ते सदा जीवता आत्मिक कोरीन लिखला दोघडा पाठीव नाही ते महावाळा मन रूपी पाठीव कोरीन लिखला आमे सेवे कामहा कोई तयार जायला ख्रिस्ता पात्रा ओढा नवाता पात्रा तुमाज हेता आम्हाल ख्रिस्ता असणे देवाबद्दल ओढोज बोरसो है आमा स्वतः कोही भी गोठ आमे मोर्जे को ठोरवा गोतीवान है जे हेको नाही ते आमे गोती देवापाणी एनली है तेज आम्हाल नवो करारा सेवक ओराहाटी गोतीवान कोइहा तो करार लेखी नाही पेन आत्मिक है कहाका लेख जीवे मा है पेन आत्मा जीवता को है जे लेख दोगड़ा वो कोरला था एन जे बदलो मोतावा ओए ती सेवा ओली मोठे पनामा अतिका मोशे मुयावने चोमा कोमी कोमी ओती जावा ती तेरी इस्राएल लोक त्या मुया असे नजर लावीन ए सुकुना आता तर आत्मिक सेवा खास कोइन कोली डिगी चमकणारी होणारी नाही का जे सेवे बदलो मोता डोंड ओय सोके ती जर ओली मोठेपणा अती तर महा सोतीपण ठरवना सेवेल खूबच खूब मोठेपणा रे ओलहाज नाही ते जी मोठेपणे को बोला आता ती उचा मोठेपणा हटी ती मोठेपणे को बोला ना आता जर ते निंगी जाणारा मोठेपण आता जी टिकणारा ती त्या कोता डिगामा डिगा मोठेपणा मा है तर पासे आम्हाल ओहडी आशा है त्या हट्या मा खूब इमते को बोलझे इस्रायल लोखाल जी कोमी कोमी होती जाणारी चोमक या असे यो खारकी नजर लावे नाय या हटी मोशे आपे मुई डाकी लावातो तेकोज आमा कोजे नाय पेन त्या मोने कोठीन जाये काका जुनो कुरार वाची दुखाडमाई है तोवे तेज डाकना आजोहदू नाय काढला रोहे ते डाकना ख्रिस्ते काढ्या आजोहदू मोशा चोपडी वाची दुखाडमाई है तोवे त्या मोना वोई डाकना रोहे पेन त्या मोन मालका है वळहे पासे डाकना काढला जाहे मालक आत्मा है एन जा मालका आत्मा है ता मोकळा है पेन आपे मुखावो डाकना ना है त्या आपा बादा जा आरसा प्रमाणे मालका मोठेपणा उजवाडो पाडजे एन मालक जो आत्मा ते कोई मोठेपणा पाने मोठेपणा माय ओढा त्या रूपा माय त्या रूपे कोई बोदलाय जाहो